नमस्कार मंडळी. आज आम्ही असा विषय घेऊन आलोय ज्याची ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते, ते म्हणजे राधाकृष्ण. खरंच राधाकृष्ण एक होऊन सुद्धा एक का बरं झाले नसतील? श्रीकृष्ण जे सगळ्यांचे आराध्य आहेत, सर्व भक्तजनांचे प्रिय आहेत, ज्यांची शक्ती असमित आहे, त्यांची लीला जाणून घेण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असतो. या संसारात जेव्हा जेव्हा प्रेम कहाणीची चर्चा होते तेव्हा तेव्हा राधाकृष्णेचं नाव हे पहिलं येतं. पण एक प्रश्न हा नेहमी पडतो, एवढा महान शक्तिशाली देव असून त्यांना त्यांचं प्रेम का बरं मिळालं नसेल? राधाकृष्णाचा विवाह का बरं झाला नसेल? पुराणांमध्ये कृष्णाला प्रेमीच्या रूपात वर्णन केलेलं आहे आणि राधेला कृष्णाच्या रूपात विलीन होताना दाखवलं आहे.